नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्त बाबतींत तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 29 तारखे सावन जपान आनी चीनच्या 4 दिसांच्या दौऱ्यार वतले. म्हाल आनी सेवाकर जीएसटी परिषदेची 56वी बसका फुडल्या म्हयन्याच्या 3 आनी 4 तारखेक नवी दिल्लीत जातली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी तांचे लागींचे सहाय्यक सर्जियो गोर हांची भारतातल्या अमेरिकेचे राजदूत आनी दक्षिण आनी मध्य आशिया खातीर विशेष दूत म्हण नियुक्ती जाहीर केल्या. आयज देशात दुसरो राष्ट्रीय अंतरिक्ष दीस मनयतात. 23 ऑगस्ट 2023 चंद्रयान 3 मोहिमेच्या विक्रम लँडरचे अवकाशात आनी प्रज्ञान रोव्हरचे चंद्राचेर यशस्वी प्रक्षेपण जाल्ल्याचो उगडास म्हण हो दीस मनयतात. आनी काल बल्गेरियातल्या सामोका शारांत जाल्ल्या 20 वर्सा सकयल्ल्या संवसारीक कुस्ती सर्तीत भारताच्या काजल दोचाक भांगरा पदक जाल्यार श्रुती आनी सारिका हांणी काश्या पदकां मेळ्ळी. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या म्हयन्याच्या 29 तारखे सावन जपान आनी चीनच्या 4 दिसांच्या दौऱ्यार वतले. प्रधानमंत्री मोदी 29 आनी 30 ऑगस्टाक 15व्या भारत जपान वर्सुकी शिखर परिषदेत वांटेकार जातले. प्रधानमंत्री मोदींचो जपानचो हो 8वो दौरो आसतलो. तशेंच जपानचे प्रधानमंत्री शिगेरो इशिबा हांचे वांगडा पयली शिखर बसका आसतली. हे भेटी वेळार दोनूय प्रधानमंत्री संरक्षण सुरक्षा वेपार आनी अर्थवेवस्था तंत्रगिज्ञान आनी नवनिर्माण सयत खाशेल्या रणनिती आनी जागतीक भागीदारीचो नियाळ घेतले. प्रादेशीक आनी संवसारीक म्हत्वाच्या प्रस्नांचेरूय दोनूय फुडारी चर्चा करतले. भेटीच्या दुसऱ्या पांवड्यात प्रधानमंत्री मोदी 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर मेरेन तियानजिनात जावपी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत वांटेकार जावपा खातीर चीनाक भेट दितले. शिखर परिषद सोडून ते खुबशा संवसारीक फुडाऱ्यां वांगडा द्विपक्षीय बसका घेतले. भारत 2017 सावन शांघाय सहकार्य संघटनेचो वांगडी आसा. 2022-23 ह्या वर्सा भारतान हे संघटनेच्या राष्ट्राध्यक्षांच्या परिषदेचे अध्यक्षपद सांबाळा. म्हाल आनी सेवाकर जीएसटी परिषदेची 56वी बसका फुडल्या म्हयन्याच्या 3 आनी 4 तारखेक नवी दिल्लीत जातली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांच्या अध्यक्षतायेखाला ही बसका जातली. जीएसटी परिषदेची फाटली बसका फाटल्या वर्सा डिसेंबरात राजस्थानातल्या जैसलमेर हांगा जाल्ली. ह्या वेळार म्हाल आनी सेवाकरांकडेन संबंधित खुबशे निर्णय जाले. तातूंत पोशणयुक्त तांदळाचो दर 5% उणो करप आनी प्रिपॅक्ड आनी लेबल केल्ल्या वस्तूंची व्याख्या बदलपाची शिफारस त्या वेळार केल्ली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अस्तंत बंगालातल्या कोलकातात नव्यान बांदिल्ल्या विभाग मेट्रो रेल्वे सेवेक बावटो दाखयलो आनी 5200 कोटी रुपयां परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले. तशेंच ह्या निमतान तांणी मेळाव्याक उलोवप केले. ते आदी बिहार भेटेवेळार ऑपरेशन सिंदुरान भारताच्या संरक्षण धोरणात नवी दिका दिल्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उलयतना सांगले. काल बिहारात वट्ट 13,000 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले आनी कांय प्रकल्पांचो बुन्यादी फातर तांणी घालो. हातूंत वीज रस्तो भलायकी शारी उदरगत आनी उदका पुरवण प्रकल्पांचो आस्पाव आसा. तशेंच गया आनी दिल्ली मदीं अमृत भारत एक्सप्रेस गाडी आनी वैशाली आनी कोडरमा हांचे मदल्या बौध्द सर्किट गाडयेक तांणी 5वो बावटो दाखयलो. हाका लागून ह्या वाठारांतल्या मुखेल बौध्द सुवातांनी पर्यटन आनी धार्मीक प्रवासाक चालना मेळटली. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांक चावी दितना तांणी सांगले.
जब तक हर जरूरतमंद को पक्का घर नहीं मिल जाता, मोदी चैन से नहीं बैठेगा. हमने सिर्फ घर यानी 4 दीवारें नहीं दी, बल्कि उन घरों के साथ गरीब को उसका स्वाभिमान दिया है.
तशेच रोजगार निर्माणा खातीर मुखेलमंत्री नितीश कुमार हांणी केल्ल्या यत्नांची तांणी ह्या वेळार तोखणाय केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फुडल्या म्हयन्याच्या 2 तारखेक नवी दिल्लीत 4थ्या सेमिकॉन इंडिया 2025 उक्तावण करतले. मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स आनी सेमीकंडक्टर मॉल साखळेत देशाची वाढत वचपी क्षमता आनी महत्वाकांक्षा दाखोवप हो ह्या 3 दिसांच्या कार्यावळीचो मुखेल हेत आसा. काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत उलयतना इलेक्ट्रॉनिक्स आनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन हांणी सांगले, पयलेच खेपे ह्या प्रदर्शनात जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आनी मलेशियाचे 4 आंतरराष्ट्रीय मंडप आसतले. तशेच 18 देशातल्या आनी प्रदेशातल्या 350 प्रदर्शन कंपन्यो आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन करतली. 9 राज्यां ह्या कार्यावळीत वांटेकार जातली अशें कृष्णन हांणी सांगले. संवसारीक सहकार्य वाडोवप, घरगुती नवनिर्माणाक उर्बा दिवप आनी विस्वासात घेवपा सारके मापनीय आनी स्पर्धात्मक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र म्हण भारताची भूमिका घटमूट करप हो हे सेमिकॉन इंडिया 2025 मुखेल हेत आसा. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्स चेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे लागीचे सहाय्यक सर्जिओ कोर हांची भारतातल्या अमेरिकेचे राजदूत आणि दक्षिण आणि मध्य आशियाखातील विशेष दूत म्हणून नियुक्ती जाहीर केल्या। ट्रुथ सोशलवेल्या पोस्टवरवी त्यांनी ही नियुक्तीची घोषणा केल्या। संसारातल्या सगळ्यात चढ लोकसंख्या आशिल्ल्या देशाखातीर तांकां अशा व्यक्तींची गरज आशिल्ली जो तांच्या येवजणेप्रमाण काम करूंक शकता आणि अमेरिकेक परतून महान जावपाक मजत करूंक शकता, असे ट्रम्प हांणी सांगले। सर्जिओ एक अपवादात्मक राजदूत थारतले असे तांणी म्हळे। गोर हांणी ट्रम्प प्रशासनात मध्यवर्ती भूमिका वठयल्या। गोर एरिक गासटी हांचे सुवात घेतले। 11 मे 2023 ते 20 जानेवारी 2025 तांणी राजदूत म्हणून काम केल्ले। आयज देशात दुसरो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दीस मनयतात। 23 ऑगस्ट 2023 ह्या दिसा चंद्रयान 3 मोहिमेच्या विक्रम लँडरचे अवकाशात आणि प्रज्ञान रोव्हरचे चंद्राचेर यशस्वी प्रक्षेपण झाल्याचो उगडास म्हणून हो दीस मनयतात। चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचेर पावप हे भारता खातीर महत्वाचे काम आणि ताका लागून भारत हो चंद्राच्या पृष्ठाचेर देंवपी चौथो देश आणि दक्षिण ध्रुवा लागसार पावपी पहिलो देश थारला। आर्यभट्ट ते गगनयान पुर्विल्ल्या गिन्यानातल्यान अनंत शक्यताय हो अंदूच्या राष्ट्रीय अंतरिक्ष दीस उत्सवाचो विशय आसा। अंतरिक्ष दिसाच्या उत्सवाचो एक भाग म्हणून भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटना इस्रोन काल नवी दिल्लीत दुसरी राष्ट्रीय अंतरिक्ष परिषद घडवून हाडली। या कार्यावळीत जायते मंत्रालय, खासगी भागधारक, शिक्षणतज्ञ, स्टार्टअप आणि तज्ञ हाजीर आशिल्ले। तातूंत 10 मुखेल 17 झाली, तातूंत शेकड्यांनी तज्ञांनी वांटो घेतलो। कार्यावळीच्या निमण्या अधिवेशनात प्रधानमंत्रींचे मुखेल सचिव PK मिश्रा हांणी भारताच्या अंतरिक्ष प्रवासाची तोखणाय केली आणि शेतकी आणि भलायकी सावन आपत्ती व्यवस्थापन आणि हवामान बदलाचेर मात करपामेरेन पुरायपणान सरकाराचो दृष्टीकोन आसपाव होता, असे ताणी सांगले। स्वातंत्र्याची 100 वर्सां पुराय जावचे पयली भारताक विकसित देश करपाखातीर विकसित भारत 2047 मोहिमेत इस्रो योगदान दितले, असे भारतीय अंतरिक्ष संशोधन संघटनेचे अध्यक्ष V. Narayanan हांणी सांगले।
One among 4 countries accomplishing that this year, and we are having a vibrant space program and sending Sukhrajit space, and we have sent safely based on the vision and direction of Honorable Prime Minister.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारतीय कृषी संशोधन परिषदेत राष्ट्रीय सैमीक शेती अभियानाचो शुभारंभ करतले। फाटल्या सप्तकात राज्याच्या शेतकी मंत्र्या वांगडा झाल्या बसके उपरांत शेतकी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी हे संदर्भात घोषणा केली। फाटल्या वर्सा नोव्हेंबरात केंद्रीय मंत्रिमंडळान ह्या अभियानाक केंद्रीय येवजण म्हणून मान्यताय दिली। 2025-26 ह्या वर्सात हे येवजणेचो खर्च 2481 कोटी रुपया इतलो आसा, जातूंत केंद्राचो वांटो 1584 कोटी रुपया जाल्यार राज्यांचो वांटो 897 कोटी रुपया इतलो आसा। हवामान। उदेंत राजस्थानात आयज उटंगराच्या पावसाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला, ते खातीर रेड अलर्ट जारी केला। हवामान खात्यान फुडले 2 ते 3 दीस दिल्ली, हरियाणा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, गुजरात, चंदीगड, पंजाब, उत्तराखंड, अस्तन मध्य प्रदेश, अस्तन राजस्थान आणि उत्तर वाठारातल्या जायत्या सुवातांनी वादळी पावसाची शक्यताय उक्तायला। ओडिशा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, करायकल, उत्तर प्रदेश आणि अस्तन बंगालात अशीच परिस्थिती असपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला। तसेच आयज बिहार भितरल्या कर्नाटकात काश्मीर, लडाख, गिलगीट, बलुचिस्तान या सुवातांनी वीज पडून गडगड आणि खर वारे येवपाचो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला। काल बल्गेरियातल्या सामोकाव शारात जाल्ल्या 20 वर्सां सकयल्ल्या संवसारीक कुस्ती सर्तीत भारताच्या काजल दोचक भांगरा पदक जाल्यार श्रुती आणि सारिका हांकां काश्या पदक फावो जाले। काजल हिणे 52 किलो वजनाच्या फायनलीत चीनाच्या युकिल्यूक हारयले। आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या महिन्याच्या 29 तारखे सावन जपान आणि चीनच्या 4 दिसांच्या दौऱ्यार वतले। माल आणि सेवा कर GST परिषदेची 56वी बसका फुडल्या महिन्याच्या 3 आणि 4 तारखेक नवी दिल्लीत जातली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प आणि त्यांचे लागीचे सहाय्यक सर्जिओ कोर हांची भारतातल्या अमेरिकेचे राजदूत आणि दक्षिण आणि मध्य आशिया खातीर खासा दूत म्हणून नियुक्ती जाहीर केल्या। आयज देशात दुसरो राष्ट्रीय अंतरिक्ष दीस मनयतात आणि काल बल्गेरियातल्या सामोकाव शहरात जाल्ल्या 20 वर्सां सकयल्ल्या संवसारीक कुस्ती सर्तीत भारताच्या काजल दोचक भांगरा पदक जाल्यार श्रुती आणि सारिका हांणी काश्या पदकां मेळली। आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।